सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवणा दावू निषिदि निश्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शिण देऊ हृदय वससी परिनच दिससी कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नभे तव उपकारा जरी तनु तुझवाहू बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाहू कोण कुठील मी कवण कार्य मम जनिक साराहू करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सारे मद कमळा दा